नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. जुंता हाऊस, सरकारी क्वॉटर्स तशेंच पणजेंतल्या हेर प्रकल्प इमारतींची उंचाय वाडोवपा खातीर मंत्रीमंडळान FAR वाडोवपाक मान्यताय दिल्या अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आनी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन गोवा हांणी आज फार्मसी संघटनेन पुकारिल्ल्या राष्ट्रव्यापी फार्मसी बंदाच्या फाटभुंयेर राज्यांतल्यो 500 फार्मसी बंद आसात. म्हायती आनी तंत्रज्ञान खात्यान फाल्यां आनी परां म्हळ्यार 21 आनी 22 मे अशे दोन दीस गोवा शेकथॉन सर्त आयोजीत केल्या. गोंय आदिवासी कल्याण खातें आनी उटा संघटनेच्या जोडपरवान 25 मेक प्रेरणा दिसाची कार्यावळ कुंकळी जातली अशी म्हायती आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या. आतां पुराय खबरो. जुंता हाऊस, सरकारी क्वॉटर्स तशेंच पणजेंतल्या हेर प्रकल्प इमारतींची उंचाय वाडोवपा खातीर मंत्रीमंडळान FAR वाडोवपाक मान्यताय दिल्या. मंत्रीमंडळ बसके उपरांत मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी ही म्हायती दिली. जुंता हाऊस इमारत मोडून ते सुवातेर नवी इमारत बांदपाच्या कामाची निविदा जारी जाल्या. जुंता हाऊस इमारतीत जी कार्यालयां आसात तांचें स्थलांतरण जातलें, तशेंच दुकानां आनी वेवसायीक आस्थापनांक लेगीत जागो खाली करपाक नोटिसो जारी जाल्यात. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी श्री श्री रविशंकर हांची बंगळुरांत आयज आश्रमांत भेट घेतली. तांचें मार्गदर्शन अध्यात्म, मानवी मुल्यां आनी जागतीक समरसतायेचो संदेश संवसारभर लाखांनी लोकांक प्रेरणा दिता अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यान म्हळां. श्री श्री रविशंकर हांचे प्रेरणादायक जिवीत, नदर आनी मानवतावादी वावर दाखोवपी एक बळिश्ट लघुपट लव मूव्ज द वर्ल्ड हो एक आगळो उपक्रम, इंट्युशन प्रोसेसाचे उल्लेखनीय प्रदर्शन करपी एक लघुपट ह्या भेटी वेळार मुखेलमंत्र्यान पळयलो. ताणमुक्त जीण, समाजीक रुपांतर, तरणाटे सशक्तीकरण, पर्यावरण संरक्षण आनी मानवतावादी सेवा हाचे खातीर आर्ट ऑफ लिव्हींग फाउंडेशनान राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय पांवड्यार उपाट योगदान दिला अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी म्हळां. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट असोसिएशन आनी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन गोवा हांणी आयज फार्मसी संघटनेन पुकारिल्ल्या राष्ट्रव्यापी फार्मसी बंदाक तेंको दिला. ह्या फाटभुंयेर आयज राज्यांतल्यो 500 मेज फार्मसी बंद आसात, मात हॉस्पिटलाच्यो फार्मसी उक्त्यो आसात. ई पोर्टला वरवीं वखदांचो बेकायदेशीर विक्रीचो निशेध करपा खातीर ब्रेस्तारा हो एक दिसाचो बंद करपाचो निर्णय जाल्लो. प्रिस्क्रिप्शन पडताळणी, वखदांचो ऑनलायन वेव्हार, साखळी वेवस्थापन आनी डिजिटल वखदां प्लॅटफॉर्माचो गैरवापर केल्ल्याचो आरोप करपाविशी संघटनेन हुस्को उक्तायला. म्हायती आनी तंत्रज्ञान खात्यान फाल्यां आनी परां म्हळ्यार 21 आनी 22 मे अशे दोन दीस गोवा शेकथॉन सर्त आयोजीत केल्या. नांवाप्रमाण ही कार्यावळ हॅकथॉन आनी गोंयच्या बीच रॉक्स हांचो मेळ आसा, जंय दर्यादेगीर बसून नवे विचार आनी प्रस्नांचो जापो तयार जातल्यो. संवसारभरांतल्या खाशेल्या सुवातींनी अभिनव विचार जल्माक येतात हे संकल्पनेचेर आदारीत हो दोन दिसांचो अणभव प्रशासकीय कामाक नवो आकार दितलो अशी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रोहन खवटे यांनी सांगले.
Hackathon is a beachside work from Goa experience that will bring together startup creators, founders, students, innovators and professionals from all across the country. Over these 2 days, participants will experience founder talk, creative sessions, AI workshops, networking, beachside co-working, live music, water sports and sunset collaborations, all designed around the future of work. For us, this is a part of a larger vision for Goa, not just as a destination people visit, but as a destination people choose to work, build and create from. The Goa Shackathon.
राज्यात दर वर्सा प्रमाण अनु 31 मेच्या मध्यराती सान नुस्तेमारी बंदी लागू जातली. जून आनी जुलय हे दोन महिने ही बंदी आसतली आनी नुस्तेमारी बंदीच्या कारवाये खातीर खर गस्त दवरपाची वेवस्था आसतली. तशेंच गोंय दर्यात नुस्तेमारी नियमन कायदो 1980 प्रमाण ही बंदी लागू जाता. नुस्तेमारी करपी लोक चड आनी बोटी चड आशिल्ल्यान कारवाय करप कठीण आसता, तरी लेगीत नुस्तेमारी बंदीच्या कारवाये खातीर गस्त दवरपाची वेवस्था सरकारान केल्या. गोंय आदिवासी कल्याण खातें आनी उटा संघटनेच्या जोडपालवान 25 मेक प्रेरणा दिसाची कार्यावळ कुंकळी जातली. अनुजे हे प्रेरणा दिसाचे हे 15वे वर्स अशी माहिती आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर हांणी पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदेत दिली. ह्या कार्यावळी वेळार दोतोर मधू घडगेकार, कृषीतज्ञ शशिकांत गांवकार, समाज वावुरपी धाकू मडकयकार आनी रोमाल्डो गोन्साल्वीस हांकां प्रज्ञावंत पुरस्कार भेटयतले. ह्या शिवाय आदिवासी समाजाच्या कल्याणा खातीर 12 मुद्द्यांचेर तयार केल्लो व्हिजन डॉक्युमेंट ह्या कार्यावळी वेळार लॉन्च करतले. तशेंच आदिवासी पाककलेविशीं बूक प्रदर्शीत करतले. अटल आसरा येवजणेच्या लावार्थ्यांक मंजुरी पत्रां, तशेंच 35% आदिवासी लोकसंख्या आशिल्ल्या पंचायतींत सुविधा केंद्रां जंय बांदतले ताची वळेरी जाहीर करतले आनी रान हक्क कायद्या खाला सनद वाटपाची कार्यावळ जातली अशी माहिती मंत्री रमेश तवडकर हांणी दिल्या.
व्हिजन डॉक्युमेंट फुडल्या 10 वर्सांक ट्रायबल कम्युनिटीचे सो रोडमॅप्स आसा तो आमी शिफ्ट करतले आनी सगळ्यांचे 12 पॅरामिटरांचे पॉसिबल कितें किंवा 25 त्याच बरोबर म्हणजे गोंयच्या सगळ्यांचे आमी 35% किंवा त्याच्या वयर जे ज्या पंचायती कमचे बांदर होता त्याचा एक नियोजनबद्ध असा विकास जातो ज्या दृष्टीने त्यांनी सुविधा केंद्राचे त्यारी सध्या आम्ही रिलीज करतो.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरल्यान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हांणी गोंयातल्या दिव्यांगजना खातीर आनी अतिरिक्त वृद्धाश्रम आणि कल्याणकारी सुविधांक आधार दिवपाक केंद्र सरकार तयार असा असे सांगला. सचिवालयात पत्रकार परिषदेत उलयताना आठवले हांणी सांगले की गोंय सरकारच्या आदारान एनजीओन चलयल्ली 10 वृद्धाश्रमां बरी चलतात. केंद्राची वृद्धाश्रम येवजण गोंयात आणि 2-3 सुविधांक आधार दिवपाक शकता. दरेका जिल्ह्या खातीर एक सुविधा प्रस्तावित केल्या असे त्यांनी सांगले. मंत्रिमंडळाच्या म्हणण्याप्रमाणे दरेका युनिटात 25 जणांक रावपाक मेळटा आणि गरज पडल्यार ताचो विस्तार 50 खाटी मेरेन करूं येता. एनजीओ कडल्यान प्रस्ताव ऑनलाईन सादर करूं येता आणि पात्र प्रकल्पा खातीर अनुदान दिवपाक केंद्र सरकार तयार असा असे त्यांनी सांगले.
राज्य सरकारने दिए है, मैंने सुझाव दिया है कि हमारी ओल्ड एज होम की स्कीम है जो गवर्नमेंट ऑफ इंडिया की, वो 2-3 ओल्ड एज होम हम ले सकते हैं. तीन जिले हैं, तीन जिले के लिए एक एक जिले के लिए ओल्ड एज होम, 25 यूनिट का एक ओल्ड एज होम होता है, 50 का कर दे 50 का हम दे सकते हैं.
गोयातल्या दिव्यांगजन कल्याणा संबंधित प्रश्नाचेरूय रामदास आठवले आणि भर दिलो. जनगणनेच्या आकडेवारी प्रमाण गोयात सुमार 33,000 दिव्यांगजन असतात, जर राज्यात 11,000 वर लावार्थ्यांक पेन्शन मेळटा असे त्यांनी सांगले. सध्या गोयात दिव्यांगजना खातीर समर्पित सरकारी शाळा ना असे त्यांनी नदरेक हाडले. अशी सुविधा स्थापन करपाक केंद्र राज्याक मदत करपाक तयार असा असे त्यांनी म्हणले. राज्यातल्या वेगवेगळ्या सक्षम व्यक्तीं खातीर आधार व्यवस्था घटमूट करपा खातीर गोयचो समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांचे कडेन चर्चा सुरू असा असे आठवले हांणी सांगले.
मैंने भी सुझाव दिया है कि दिव्यांग जनों के लिए एक आधा गवर्नमेंट का स्कूल जो है, गवर्नमेंट का नफूल होता है, एक भी नहीं है, उसी लिए भारत सरकार मदद कर सकती है. सभी दिव्यांग जनों के लिए एक जगह पर ट्रीटमेंट मिले, ट्रेनिंग मिले.
राज्यातल्या केंद्रीय कल्याणकारी योजना संबंधित आकडेवारी विषयी त्यांनी माहिती दिली. मुद्रा ऋण योजनेखाला 4,00,000 चढ लोकांक फायदो झाला आणि आयुष्यमान भारताखाला गोव्यातल्या सुमार 29,000 लावार्थ्यांक मदत मेळ्या असे आठवले हांणी मुखार सांगले. मुख्यमंत्री तथा प्रमोद सावंत यांच्या फुडारपणाची त्यांनी तोखणाय करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आवाहन केल्याप्रमाण देशी पर्यटन आणि आर्थिक बचतीक आधार दिवचो असो उलो त्यांनी मारलो. कला आणि संस्कृती संचालनालया वतीन फाल्यां 21 मेक सांजेच्या 5 पाटो पणजी हांगाच्या संस्कृती भवनातल्या बहुउद्देशीय सभाघरांत संवसारीक सांस्कृतीक दीस मनयतले. कार्यक्रमात काणकोणची गुडुल्या काणी आणि सत्तरीची डोली मांड यासारखे पारंपारिक लोककला प्रकारांचे सादरीकरण जातले, तसेच लोकनाच घुमटवादन असे कार्यावळ जातली. गोय राज्य जैवविविधताय मंडळान जैवविविधताय पर्यावरण आणि पर्यावरण संवर्धन मेळाव्यातल्या तोखणायच्या वावरा खातीर 2025 वर्सा खातीर गोय राज्य जैवविविधताय संवर्धन पुरस्कारांची घोषणा केल्या. ह्या वर्सा हे पुरस्कार 5 भेटयतले. सर्वोत्तम जैवविविधताय वेवस्थापन समिती श्रेणींत पारसी पेडणे जैवविविधताय वेवस्थापन समिती आणि नावेली जैवविविधताय वेवस्थापन समितीक, तर विशेष श्रेणींत वेर्णा बीएमसी, बारसे केपे बीएमसी, काणाबाणावली बीएमसी आणि शिवोली सडे बीएमसी हांकां पुरस्कार जाहीर झाल्यात. वैयक्तीक श्रेणींत डॉ बबव इंगोले, दत्ता शंभूनायक हांकां मेळ्ळ्या, तर तोखण्या श्रेणींत वैयक्तीक चेतन शांताराम तलवार, रोमाल्डिना फर्नांडीस, रोहिदास कुंकळकार, फ्रांसिस्का गावडे आणि पांडुरंग पाटील हांकां पुरस्कार जाहीर झाल्यात. 22 मे दिसा संवसारीक जैवविविधताय दिसा गोंय राज्य जैवविविधताय मंडळान लोकभवन दोनापावला हांगा आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार भेटयतले. वास्को जिमखाना पंगडान 14 सकयल्या एक्सपोजर कप क्रिकेट सर्तीत मडगांव क्रिकेट अकादमीक 10 राखून हारायले. 20-25 मे मजगती राज्यात विजांच्या गडगडाटासयत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. वाऱ्याबराक 45-55 किलोमीटर मेरेन व्हांव येता, देखून नुस्तेमारांनी खोल दर्यात वच्चे न्हय. ही आसा एक कळवणी आकाशवाणी पणजी. न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर ह्या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर 21-50 वर्सां मजगती, प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय, तशेंच अणकार करपाचें कसब आनी कोंकणी भाशेचें बरें गिन्यान आसपाक जाय. निमणी तारीख 1 जून. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. जिंता हाऊस सरकारी क्वॉटर्स तसेच पणजेतल्या हेर प्रकल्प इमारतींची उंचाय वाढोवपा खातीर मंत्रिमंडळान FAR वाढोवपाक मान्यताय दिल्या अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. फार्मासी संघटनेन पुकारिल्ल्या राष्ट्रव्यापी फार्मासी बंदाच्या फाटभुंयेर आयज राज्यात 5 फार्मासी बंद आसात. म्हायती आनी तंत्रज्ञान खात्यान फाल्यां आनी परां अशे 2 दीस गोवा शेखथॉन सर्त आयोजीत केल्या. गोवा आदिवासी कल्याण खातें आनी उटार संघटनेच्या जोडपालवान 25 प्रेरणा दिसाची कार्यावळ कुंकळी जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.